नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. अमेरिका इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचो सर्वोच्च फुडारी अयातुल्ला अली खामेनी हाका मरण आयिल्ल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी दिल्या. जाल्यार इराणी स्टेट टीव्हीन अयातुल्ला अली खामेनीच्या मरणाची पुष्टी केल्या. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी तणावाच्या फाटभुंयेर आखाती देशात जायत्या विदेश मंत्र्यां वांगडा भासाभास केली. इराण आनी इस्रायल हांच्या मदी वाडत आशिल्ल्या तणावाक लागून आयज 444 विमानां रद्द जावपाची शक्यताय आसा अशें नागरी विमानन मंत्रालयान जाहीर केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज तामिळनाडू आनी पुडुचेरीत 7,100 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. आयसीसी T20 विश्वकरंड क्रिकेट सर्तीत भारत आयज वेस्ट इंडीज पंगडा आड खेळटलो. आता पुराय खबरो. अमेरिका इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचो सर्वोच्च फुडारी अयातुल्ला अली खामेनी हाका मरण आयिल्ल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी दिल्या. खामेनी हांचे मरण इराणी लोकांक तांचो देश परतून मेळोवपाची एक व्हड संद आसा अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात तांणी म्हणला. एक सप्तक वा ताचे परस चड काळ हवाई हल्ले चालू उरतले अशें तांणी मुखार म्हणला. मजगती इराणी स्टेट टीव्हीन अयातुल्ला अली खामेनीच्या मरणाची पुष्टी केल्या. ह्या हल्ल्यात सुमार 40 इराणी अधिकाऱ्यांकूय मरण आयिल्ल्याची माहिती मेळ्ळ्या. इराणी माध्यमांनी उण्यात उणे 201 जाणांक मरण आयला आनी 700 परस चड जखमी जाल्यात अशें म्हणला. ताका जाप म्हूण इराणान पुराय मध्य उदेंतात हल्ले केले. दुबय, दोहा, बहरीन आनी कुवेत अमेरिकेचे लष्करी तळ आशिल्ले आनी अमेरिके कडेन संबंदीत आशिल्ल्या सुवातींनी इराणान हल्ले केल्ल्याची माहिती मेळ्ळ्या. अमेरिका आनी इस्रायलान काल इराणाचेर केल्ल्या हल्ल्या कारणान उदेंत आशियात तणाव वाडला. ह्या तणावाचो परिणाम जायत्या देशांनी जाला. अबुधाबी, बहरीन आनी कुवेतात हल्ले जाल्ल्याची माहिती मेळ्ळ्या. संयुक्त अरब अमिरात, कतार आनी कुवेत ह्या देशांनी आपलो हवाई वाठार बंद केला आनी दुबई विमानतळावेली हवाई सेवा स्थगीत केल्या. इराणानूय आपलो हवाई वाठार बंद केला. इराणातल्या हालींच्या घडणुकांविशीं भारतान खोलायेन हुस्को उक्तायला आनी सगळ्या वटांनी संयम दवरचो, वाद टाळचो आनी नागरिकांच्या सुरक्षेक प्राधान्य दिवचें अशें आवाहन केलां. तणावाच्या फाटभुंयेर विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल आखाती देशांतल्या जायत्या विदेश मंत्र्यां वांगडा भासाभास केली. UAE विदेश मंत्री शेख अब्दुल्ला बीन जायद अल नयान वांगडा तांणी चर्चा केली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात UAE विदेश मंत्र्यांनी भारतीय समाजाच्या कल्याणा खातीर दिल्ल्या वचनबद्धतायेची तांणी तोखणाय केली. डॉ जयशंकर हांणी प्रादेशीक शांतताय आनी भारतीय समाजाच्या सुरक्षेविशीं सौदी अरेबियाचे विदेश मंत्र्यां वांगडाय भासाभास केली. मजगती वाडत आशिल्ल्या तणावाक लागून नागरी विमान येरादारी महासंचालनालयान हवाई येरादारी नियंत्रकांक ह्या वाठारांतल्या सुरक्षा परिस्थितीचेर बारीकसाणेन नजर दवरची अशें म्हणलां. आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रातल्या मार्गदर्शक तत्वांक खरपणान पाळो दिवचो अशें आवाहन केलां. अस्तंत आशियातल्या जायत्या देशांनी आपलो हवाई वाठार तात्पुरतो बंद केला. ह्या बाधित हवाई वाठारांनी उड्डाण करचे न्ही अशी शिटकावणी DGCA दिल्या. इतले मजगती नागरी विमानन मंत्री के राम मोहन नायडू हांणी नागरी विमानन सचीव, मंत्रालयांचे हेर वडील अधिकारी, भारतीय विमानतळ प्राधिकरण, नागरी विमानन महासंचालनालय आनी देशातल्या मुखेल विमानतळ संचालकां वांगडा व्हिडिओ परिषदेवरवीं उंचेल्या पावण्यावेली बसका घेतली. तशेंच इराण आनी इस्रायल हांच्या मदीं वाडत आशिल्ल्या तणावाक लागून आयज 444 विमानां रद्द जावपाची शक्यताय आसा अशें नागरी विमानन मंत्रालयान जाहीर केलां. प्रवाशांची सुरक्षीतताय आनी कार्यकारी नेमांक पाळो दिवपा खातीर नागरी विमान येरादारी महासंचालनालय विमान कंपन्यां वांगडा काम करता अशें मंत्रालयान सोशल मिडिया पोस्टात म्हणलां. तशेंच अस्तंत आशियातील सद्याची परिस्थिती पळोवन एअर इंडियान आयज रातच्या 11:59 मेरेन सगळ्यो विमान सेवा रद्द केल्यात. प्रवासी, कामगार आनी विमानांचे सुरक्षीततायेच्या सगळ्यात व्हड प्राधान्य आसा आनी परिस्थितीचे मूल्यांकन करतले आनी गरज पडल्यार योग्य कार्यकारी निर्णय घेतले अशें तांणी म्हणला. प्रवाशांनी रिबुकींग पर्याय आनी चड म्हायती खातीर विमान कंपनी कडेन संपर्क करपाचो सल्लो दिला. इतले मजगती अस्तंत आशियातल्या भारतीय दूतावासांनी भारतीय नागरिकांक परिस्थिती पळोवन जारी केल्ल्या सल्ल्यांक पाळो दिवचो असो उलो मारला. तशेंच मजत आनी संवाद करपा खातीर आपल्या संकेतथळार नोंदणी करची अशें म्हणलां. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज तमिळनाडू आणि पुडुचेरीत 7,100 कोटी रुपया परस चढ मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. राजस्थान आणि गुजरात भेटे उपरांत प्रधानमंत्री काल राती चेन्नईत पावले. ते आज सकाळी पुडुचेरीत 2,700 कोटी रुपया परस चढ मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण आणि बुनियादी फातर बसयतले. तसेच काय प्रकल्प राष्ट्राक समर्पित करतले. उपरांत प्रधानमंत्री भौशीक बसकेक मार्गदर्शन करतले. दंपारा प्रधानमंत्री तामिळनाडूतल्या मदुरायत 4,400 कोटी रुपया परस चढ मोलाच्या मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचे उक्तावण करतले. तामिळनाडूत प्रसारण सेवा आणि घटमूट करपा हेतान प्रधानमंत्री कुंभकोणम येरकॉड आणि वेल्लोरात 3 नव्या आकाशवाणीच्या रेडिओ FM रिले ट्रान्समिटरचे उक्तावण करतले. उपरांत ते मदुरायत जावपी नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स रॅलीतूय उलोप करतले. भारताची ताक मूलभूतपणान ताच्या बौद्धिक संपत्तीत आसा असे केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी हाणी म्हणला. हैदराबादात राष्ट्रीय विज्ञान दिसा निमतान आयोजित केल्या विज्ञान वैभव 2026 अंतरिक्ष परिषदेत ते उलयताले. सीव्ही रामन हांचे कार्य आत्मनिर्भर भारताक प्रेरणा दिता जो आता तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्तेत संसारिक फुडारी जावपाक लागला. तसेच जय अनुसंधान या दृष्टिकोनात सरकारान वैज्ञानिक मळार व्हड बदल केल्यात असे ताणी म्हणला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल 14 वर्सां पिरायेच्या चलयां खातीर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लस दिवपाची मोहीम सुरू केली.
मुझे देश भर की बेटियों के लिए एक अहम अभियान शुरू करने का अवसर मिला है. यहां अजमेर से HPV वैक्सीनेशन अभियान शुरू हुआ है. यह अभियान देश की नारी शक्ति को सशक्त करने की दिशा में अहम कदम है.
ICC T20 विश्व करंडक क्रिकेट सर्तीत भारत आज वेस्ट इंडीज पंगडा आड खेळटलो. हो खेळ कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानार सांजवेळा 7 वरांचेर सुरू जातलो. जाल्यार दुसऱ्या खेळात दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वे पंगडा आड खेळटली. हो खेळ दनपारा 3 वरांचेर अरुण जेटली स्टेडियमार जातलो. इतले मजगती काल जाल्ल्या Super 8 खेळात पाकिस्तानान श्रीलंकेक 5 धावण्यांनी मात करून लेगीत पाकिस्तान उपांत्य फेरयेत पावंक ना. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज केरळ अस्तंत बंगाल आणि सिक्कीमात वीज पडपा सयत गडगडपाचो अदमास उक्तायला. तसेच फुडल्या 7 दिसात देशाच्या मध्यम आणि वायव्य वाठारात चडात चड तापमान लवलव 2 ते 3 अंश सेल्सियस वाढतले असो अदमास असा. तसेच ह्या महिन्याच्या 4 ते 6 ह्या काळात गुजरात कोंकण आणि गोयात उष्ण आणि दमट हवामान असले असो अदमास खात्यान उक्तायला. आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. अमेरिका इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचो सर्वोच्च फुडारी अयातुल्ला अली खामिनी हाका मरण आयिल्ल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी दिल्या. जाल्यार इराणी स्टेट टीव्हीन अयातुल्ला अली खामिनीच्या मरणाची पुष्टी केल्या. विदेश वेव्हार मंत्री डॉ SJ हांणी तणावाच्या फाटभुयेर आखाती देशातल्या जायत्या विदेश मंत्र्यांवांगडा भासाभास केली. इराण आणि इस्रायल हांच्या मदीं वाढत आशिल्ल्या तणावाक लागून आयज 444 विमानां रद्द जावपाची शक्यताय आसा असे नागरी विमानन मंत्रालयान जाहीर केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज तामिळनाडू आणि पुडुचेरीत 7,100 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. आणि ICC T20 विश्व करंडक क्रिकेट सर्तीत भारत आज वेस्ट इंडीज पंगडा आड खेळटलो. हो खेळ सांजे 7 वरांचेर सुरू जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.